नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज हरियाणातील अंबाला हवाई दल तळावरून राफेल विमानातून उड्डाण केलं. राष्ट्रपतींनी यापूर्वी एप्रिल 2023 आसाममधील तेजपूर हवाई दल तळावर सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून उड्डाण केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई इंडिया मेरीटाईम वीक 2025 मेरीटाईम लीडर्स परिषदेला पंतप्रधान आज संबोधित करतील. ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षपदही ते भूषवणार आहेत. महाराष्ट्र देशाचं डेटा सेंटर हब झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नीती आयोगानं पुणे इथं आज आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. नवी मुंबई डेटा सेंटर कॅपिटल ठरलं आहे. सरकार याच ठिकाणी इनोव्हेशन सेंटरची उभारणी करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. यासाठी जागतिक कंपन्यांनी रुची दाखवली आहे. मुंबई आणि पुणे उद्योग क्षेत्रावरील ताण कमी करत छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांचं हब म्हणून विकसित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
डीएमआईसी की पहली स्मार्ट सिटी ये छत्रपति संभाजीनगर में तैयार की और वहां पर एक बहुत ही अच्छा प्लग एंड प्ले इकोसिस्टम हमने तैयार किया. तो अब हमारा जो छत्रपति संभाजीनगर है ये पूना की ग्लोरी थोड़ी कम करते हुए नया ईवी कैपिटल के रूप में एस्टैब्लिश हो रहा है.
नवीन अंगणवाडी केंद्रांची स्थापना करण्यासाठी लोकसंख्येनुसार सर्वेक्षण करून अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. तटकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत 150 दिवसांच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या. पर्यवेक्षिका जिल्हा पर्यवेक्षिका यांना ग्रामविकास विभागातून महिला आणि बालविकास विभागात वर्ग करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले. पुण्यात उभारण्यात येणार अहिल्या भवन या महिला वसतिगृहासंदर्भात प्रस्ताव सादर करणे तसंच बालसंगोपन योजनेसंदर्भात तटकरे यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं. मुंबई इथं मंत्रालयात काल आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. ई केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून लाभार्थी महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करू शकतात असं त्या म्हणाल्या. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त नांदेडच्या राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात आज जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हरकळ यांच्या उपस्थितीत सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. आगारातील कर्मचाऱ्यांना यावेळी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली. फलटण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे हत्याप्रकरणी बीड इथं आज आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी आंदोलकांनी शहरातल्या टॉवरवर चढून आंदोलन केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येत्या शनिवारी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर इथं 12व्या आसियान आणि संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेला 15 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल आयोजित एका सत्राला राजनाथ सिंह संबोधित करतील. 2 दिवसांच्या दौऱ्यात राजनाथ सिंह आसियान सदस्य आणि भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत आणि मलेशियाच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. आसियान आणि 8 सहभागी देशांमधील संरक्षण सहकार्य मजबूत करणे हे परिषदेचं उद्दिष्ट असून दरवर्षी परिषद आयोजित केली जाते. भारत आणि चीन यांनी परस्पर संबंधात स्थैर्य राखण्यासाठी सीमेवरील जमिनीसंदर्भातील वाद सोडवण्यासाठी विद्यमान यंत्रणांचा वापर सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या सीमा बैठक ठरावात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयानं आज यासंबंधी निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी आपापल्या सीमावर्ती भागात शांतता राखण्याबद्दल बैठकीत चर्चा झाली. भारतीय रेल्वेच्या उत्पादनात सप्टेंबर महिन्यापर्यंत मोठी वाढ झाली असल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. रेल्वे इंजिनच्या उत्पादनात 20% वाढ झाली असून 932 रेल्वे इंजिन तयार करण्यात आल्याचं याबाबतच्या आकडेवारीत म्हटलं आहे. कोचचे उत्पादन 16.6% तर चाकांचे उत्पादन 14% वाढलं आहे. मेक इन इंडिया या संकल्पनेमुळे राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या विकासात वाढ होत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. सध्या सुरू असलेल्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयातर्फे 12,000 अधिक विशेष गाड्या चालवल्या जात असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10